लेकईचा लाड करूनी पाहिला. गादीच आथरून मैना लोळती बोईला. अंगदाडकी ग लेक पित्या संग बाजरात. साळूबाईच्या ग माझ्या खडी साखर पदरात.
दोन बायकाचा धनी वगैरे
ते नाही ते एकीचा ग राजा का सांग दोघीचा ग वेळा.
खेळूनी मेळूनी बाळ आलई सव्याला. बाळ आलई सव्याला मांडी देते बसयाला.
आत्ताच्या राज्यामध्ये नवा निघाला केसरी. सुन घासते मिसरी सासू करते भाकरी. दोन बायकाचा धन
राजा कसा दोघी जागा वेडा पिसा. ओघाळी ते गंध एक
एकही सनी ते पाणी एक उघडी
ते पाणी एक ओघाळी ते गंध दोघी नारीचा गोंध असं.
एक विसाणी ती पाणी एक उघाळी ती गंध. दोन नारीचा गोविंद दोन नारीचा गोविंद.
एकीचा गराजा कसा दोघीचा गेडा त्याच पुढचं हे
मला यायला काय मग थोडं झालं आहेत सर सांगायला थोडस घ्या ना पुढचं जवळ.
त्यांना येते पण तुम्ही काय लास्ट आहे का त्याच्यात काय नाही त्याच्यात काय येते तुम्हाला
काय. पुण्य केलं बाई तू तर रुक्मिणीचे आई. कुठ सापडले बाई तुला इठल जावाई. रुक्मिण धून धुती म्हणते विठ्ठलचा जगा. अंते आबीर बुक्या निडळ मळ चंद्र भागा. रुक्मिण धून धुती विठ्ठल रुसली ग रुख मीन जाऊन बसली वाळवंटी. विठ्ठल धरी मन गटी जत्रा आली दोघासाठी. रुसली ग रुख मीन जाऊन बसली बाप वाड्या. विठ्ठलानी पाठविल्या पुढी रथ माग गाड्या. रुसली ग रुख मीन जाऊन बसली. रुख मीन जाऊन बसली पांदीला. जाऊन बसली पांदीला चला मनी आळंदीला.
मोहन नारीचे ते का दिल्लीचा मुसाफिर. दिल्लीचा मुसाफिर गावाला येतो जातो. रुपयाची चोळी
खेळण्याला देतो का.
दिल्लीचा मुसाफिर.